दुसरे राजे अध्याय मनुष्य राज्य करू लागला तेव्हा तो 12 वर्षांचा होता. त्याने यरुश्लेमेवर 55 वर्ष राज्य केले. त्याच्या आईचे नाव हेप्सिबा. परमेश्वराने जे करू नका म्हणून सांगितले तेच त्याने केले. इतर राष्ट्रे करत तसे अमंग आचरण मनुष्यने केले. म्हणजे आणि इस्रायल आले त्यावेळी याच राष्ट्रांना परमेश्वराने तिथून हुसकून लावले होते. हिजकियाने नष्ट केलेली उंच स्थानावरील पूजास्थळे मनुष्यने पुन्हा बांधली. तसेच त्याने बाल देवतांसाठी वेदी बांधली आणि इस्रायलचा राजा अहाब याच्याप्रमाणे अशेरा देवीचे स्तंभ उभारले. मनुष्य नक्षत्रांचीही पूजा करत असे आणि ज्याविषयी परमेश्वराने सांगितले होते की मी आपले नाव यरुश्लेमेत ठेवीन तेथे परमेश्वराच्या घरात मनुष्यने वेद्या बांधल्या. याखेरीज परमेश्वराच्या मंदिराच्या दोन्ही चौकात मनुष्यने आकाशातील नक्षत्रांसाठी वेद्या बांधल्या. आपल्या मुलाचाच बली देऊन मनुष्यने त्यास वेदीवर जाळले. जादूटोना मंत्रतंत्र भूतवैद्य यांच्यामार्फत भविष्य जाणून घ्यायचा मनुष्यला नाद होता. परमेश्वराने जे जे गैर म्हणून सांगितले ते मनुष्य करत गेला. त्याने परमेश्वराचा कोप झाला. मनुष्यने अशेराचा कोरीव पुतळा करून तो मंदिरात ठेवला. या मंदिराविषयी दावीद आणि दाविदाचा मुलगा शलमोन यांना परमेश्वर म्हणाला होता, इस्रायलमधील सर्व वंशातून या नगरांमधून मी यरुश्लेमची निवड केली आहे. यरुश्लेममधील मंदिरात मी माझे नाव कायमचे ठेवीन. इस्रायल लोकास या भूमीतून बाहेर पडावे लागू नये याची मी दक्षता घेईन. माझ्या सर्व आज्ञा तसेच मोशेची शिकवण त्यांनी तंतोतंत पाळली तर त्यांची इथेच या भूमीत वस्ती राहील. पण लोकांनी परमेश्वराचे ऐकले नाही. इस्रायल लोक इथे येण्यापूर्वी कनानमधील राष्ट्रांनी जी वाईट वर्तणूक केली त्यापेक्षाही मनुष्याचे वर्तन निंद्य होते. इस्रायल लोक या भूमीत आले तेव्हा त्या राष्ट्रांना परमेश्वराने नष्ट केले. तेव्हा परमेश्वराने आपल्या सेवक संदेश त्यांना हे सांगायला सांगितले. यहुद्यांचा राजा मनुष्य याने अत्यंत निंद्य कृत्ये केली आहेत. त्याच्या आधीच्या अमोऱ्यांपेक्षाही याचे वागणे भयंकर आहे. त्याच्या त्या मूर्तीपुढे त्याने यहुदालाही पाप करायला लावले आहे. तेव्हा इस्रायलाचा परमेश्वर म्हणतो, यरुश्लेम आणि यहुदा यांना मी आता अशा संकटाच्या खाईत लोटीन की ते ऐकूनच लोकास धक्का बसेल. शमरोनाचे मापनसूत्र आणि अहाबाच्या घराण्याचा ओळंबा मी यरुश्लेमेवर धरीन. थाळी घासून पुसून पालथी करून ठेवावी तशी मी यरुश्लेमची गत करीन. मी आपल्या वतनातल्या राहिलेल्यांचा त्याग करून त्यांना त्यांच्या शत्रूंच्या ताब्यात देईन. ते त्यांना युद्धातील लुटीप्रमाणे व भक्ष्य असे होतील. मी जे जे करू नका म्हणून बजावले ते त्यांनी केले त्याचे हे फळ होय. यांचे पूर्वज मिसरमधून बाहेर पडले त्या दिवसापासूनच यांनी मला संताप आणला आहे. शिवाय मनुष्यने अनेक निरपराध्यांची हत्या केली आहे. संपूर्ण यरुश्लेम त्याने रक्तलांछित केले आहे. यहुद्यांना त्याने जी पापे करायला लावली ती वेगळीच. परमेश्वराने जे करू नका म्हणून सांगितले ते मनुष्यने यहुदाला करायला लावले. मनुष्याची पापे आणि इतर कृत्ये यहुदांच्या राजांचा इतिहास या पुस्तकात लिहिलेली आहेत. मनुष्य मरण पावला आणि त्याचे आपल्या पूर्वजांच्या शेजारी दफन झाले. आपल्या घराच्या बगीचात त्यास पुरले. या बागेचे नाव उज्जाची बाग. त्याच्या जागी त्याचा मुलगा अमोन राज्य करू लागला. अमोन राज्य करू लागला तेव्हा 22 वर्षांचा होता. त्याने यरुश्लेमेवर 2 वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव मशुल्लेमेथ ही यटबा येथील हरुस याची मुलगी. आपले वडील मनश्शे यांच्याप्रमाणेच अमोननेही परमेश्वराच्या दृष्टीने गैरकृत्य केली. तो आपल्या वडिलांसारखाच होता. वडिलांनी ज्या देवतांची पूजा अर्चा केली त्यांचीच पूजा अमोननेही आरंभिली. आपल्या पूर्वजांचा परमेश्वर देव याचा मार्ग त्याने सोडला आणि परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध वागला. अमोनच्या सेवकांनी त्याच्या विरुद्ध कट करून त्याच्या घरातच राजाला ठार केले आणि ज्यांनी अमोनशी फितुरी केली त्या सेवकांना देशातील लोकांनी जीवे मारले. मग अमोनचा मुलगा योशिया याला लोकांनी राजा केले. अमोनने जी इतर कृत्ये केली ती सर्व यहुदाच्या राजांचा इतिहास या पुस्तकात लिहून ठेवली आहेत. उज्जाच्या बागेत अमोनचे दफन करण्यात आले. अमोनचा मुलगा योशिया राजा झाला.